तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला कारावास सोसणार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीस ओ घरातच कारावास सोसणार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीस झाला कासा विस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला अखंड काय झाला अपराध झाला लेकरांचे दंड युगे अठ्ठावीस होती तुझी वारी अखंड काय झाला अपराध झाला लेकरांचे दंड कर सावट है दूर जना कसा भरला सारागी आता पाव विठ्ठला जीव झाला कासा विस रूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंगा बघ जरा माऊली तू तुझ्या बाळांची आवाळ तुझ्या इटे खाली देवा माझी पुरली नाळ साहवेना गावी ठाई दहा दिशांचा तुरुंग वाळ म्हणती वाटा फार पुन्हा घुमू दे मृदुंग ஏழால பண்டாவ விட்டன ஜீவஜாலா காசா விசரூப தாவ விட்டன.
कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन. आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो. तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास. लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, की हे काळाचे सावट जावे निघून लांबून. पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा. पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन. सारे निवारून मग पंढरीस मी जाईन, बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहीन, बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहीन.